93.5 रेड एफएम वर 7:31 मिनिट्स मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन में टाइम हो गया है थॉट ऑफ द डे का. आणि जसं मी थोडा वेळापूर्वी सांगितलं, आजचा जो आपला थॉट ऑफ द डे असणार आहे तो आजच्या दिनाशी अत्यंत जवळीक साधणारा असणार आहे. जसं सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की आज आहे वर्ल्ड योगा डे, आणि योगा ह्या एका महत्त्वपूर्ण गोष्टीमध्ये, या एका महत्त्वपूर्ण अध्यायामध्ये श्वास अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आहे. श्वास, प्राणायाम, अनुलोम विलोम या सगळ्या गोष्टींमुळे खऱ्या अर्थानं आपल्या शरीराला एक खूप मोठी पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते. ऑक्सिजन, ज्यामध्ये आपली प्रत्येक दुविधा, आपला प्रत्येक त्रास संपवण्याची ताकद आहे, हा ऑक्सिजन आपल्याला योग्य पद्धतीनं मिळतो. त्यामुळे डावी नाकपुडी बंद करायची, उजव्या नाकपुडीनं श्वास घ्यायचा, मग उजवी उघडायची, डावीतून श्वास सोडून द्यायचा. ऐसा वो सब प्रोसेस है. पण हां, ही जी प्रोसेस आहे यामध्ये पण नानाविध प्रकार आहेत, त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कुठचीही गोष्ट करायची नाही आहे. बाकी बाते पिने बाद म्हणजे हे गाणं प्ले करतोय. सकाळी सकाळी चहा, चहा नको, आज दूधापासून सुरुवात करूया. काय बजाते राहू.